chinimandi.com podcast.
VC Delhi Sugar Market Update, शनिवार 30 नोव्हेंबर 2019. डोमेस्टिक मार्केट. जाहीर झालेल्या कोट्यामुळे बाजार शांत राहिला आणि जास्त मागणी देखील पाहिली गेली नाही. महाराष्ट्रात S30 साखरेचा व्यापार 3050 रुपये ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3150 रुपये ते 3200 रुपये राहिला. दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3195 रुपये ते 3225 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3275 रुपये ते 3280 रुपये राहिला. उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3295 रुपये ते 3360 रुपये होता. गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3130 रुपये ते 3180 रुपये होता, तर M30चा व्यापार 3230 रुपये ते 3290 रुपये राहिला. कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3520 रुपये ते 3560 रुपये राहिला. तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3300 रुपये ते 3310 रुपये होता, तर M30चा व्यापार 3350 रुपये ते 3360 रुपये राहिला. कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.